ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید سانگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تہ اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تہ اج جو پروگرام شروع تھیے، اچو تہ پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایں آہے
تہ پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، ایں گیت کھاں پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، ایں انہی کھاں پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تو اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔
شاہدی روز پویتر شاستر پڑھا رکھا گیا
شکتی تہاں جی کریاں بھکتی تہاں کھا وٹھا شکتی روز تہاں
سبنی کے خدا تعالی جے نالے ماں مجھے طرفا سلام قبول تھے۔ پیارے بارو ہانے وقت آئے تا اساں بائبل کہانی بدھوں۔ امید آئے تا اماں کے اج جی بائبل کہانی پسند دیندی، تا اچو پیارے بارو بائبل کہانی بدھوں۔ پیارے بارو اج جی بائبل کہانی بائبل جے نو عہد نامو لوکا جی کتاب ماں ہے۔ پیارے بارو ہکڑے ڈی کے فریسی صدوقی ایں شریعت جا عالم عیسا جی تعلیم بدھن لائے آیا۔ اتے انہوں کے ایہو ڈسے تمام برو محسوس تھو تا چور کوڑا ڈنگا ایں بد اخلاق مانو عیسا گڈ بٹھا ہن، سو ہو شکایت کرن لگیا تا عیسا کے موزز یہودین سا گڈ ایڑا گناگارن کے نا ویہارن گرجے، نہ کہ ورے کیس انہوں سا گڈ کائن گرجے۔ عیسا انہوں جے سس پس بدے ورتے، سو کیے چیا تا فرض کریو تا جے کڑے اماں ماں کے ایک سور ریڈو ہوجن، ہکڑے رات اماں کے معلوم تھیے تو تا انہوں ماں ہکڑو گیٹو کم آہے، پوئے چھا اماں ایہو سوچن دے وجے پینجے بسترے ماں سمئی پوندا تا ہکڑو ہی گیٹو کم آہے۔ پیارے بارو ایہا کا فکر جی گال آہے چھا نا، اواں یہ ہرگز نہ کندا بلکہ جترو اواں کا تھی سگندو اواں کوشش کرے انن کے گولیندا رہندا اس تائیں جو ایہو اواں کے لبے پوے پوے اواں ڈاڑی خوشی ویجا انن کے موٹائے آنے واڑے ماں چھڈیندا اواں پینجے پڑوسین کے دعوت ڈیندے پینجی خوشی ماں شریک کندا چالائے جو اواں جو ویجل گیٹو لبے پیو آئے عیسا ودیق چین تا انہی طرح خدا مانن بابت محسوس کرے تو عرش عظیم تے انن 99 مانن جے کے اگ مائی خدا جا تابیدار آہن تا کا ودیق خوشی انہیں کیڑے گنہگار مانو جی نمٹائی سا خدا ڈاہی موٹے اچن تے تھیے تھی پترس پن ایہو ضروری سمجھو تا ہو ایہا گال سکھے تا خدا کیے پینجے بندن سا پیش اچے تو پیارے بارو ہکڑے ڈی ہن عیسیٰ مسیح کا پوچھیو تا خداون جے کڈھیں کو موسا برے نمونے سا پیش ایندو آ رہے تا آؤں کیترا دفعہ بخشے چھڈیاں چھا ست دفعہ بخشے چھڈیاں خداون عیسیٰ چیو تا نا پترس ست دفعہ نا بلکہ 77 دفعہ تائیں تو کھیس بخشندو رہے ہی مثال بدھ کرے ہکڑے بادشاہ جا ہک نوکر ڈائیں کروڑن چاندی جا سکہ قرض ہویا سو ہن حکم ڈنو تا ہن نوکر سندس زال ایں بارن کے غلامن طور وکنے رقم وصول کئی وئی پر ایہو نوکر بادشاہ جے پیرن تے کرے پیو ایں کے کھیس رحم لائے چلائن لگیو پیارے بارو بادشاہ کے متس رحم اچھی ویو سو کھیس سمورو قرض بخشے چھڈیا ایہو نوکر باہر نکتو تا پینجو ہک ساتھی نوکر ملیس جہیں ڈاہیں ہن جا کچھ چاندی جا سکہ قرض ہویا ہن ہنے کھے گچھیے کھاں وجھے ورتو آئی پیسن جے گھر کندے چائز تا منہ کھے ہانے جو ہانے پیسہ ڈے پیارے بارو ہن جے ساتھی نوکر کھیس لیائندے چیو تا مہربانی کرے مکھے کچھ مہلت دیو جلدی ہی تنجو قرض واپس کندس پر پہرے نوکر انہیں غریب نوکر جی ہک بنا بدھی ایں جیل ماں وجھرائس پیارے بارو جڑے بادشاہ کے انہیں گال جی خبر پئی تڑے ہوں ڈاڈو کاوڑیو ہن ہنے بچھڑے نوکر کے گھرایو چیو تا منہ تو کے کروڑن چاندی جا سکہ بخشے چھڈیا پر تو ہن جا تھوڑا پیسہ بھی معاف نہ کیو انہیں کرے ہانے تو کے جیل موکلیاں تو جیس تائیں تو مجھو سمورو قرض ادا نہ کندائی تیس تائیں اتے ہی رہندو پیارے بارو عیسیٰ مسیح ودیق فرمایو تا یاد رکھو خدا اواں کے تیس تائیں ہرگز معاف نہ کندو جیس تائیں اواں پہنجی سچے دل سا ہک بے کے معاف نہ کندا پیارے بارو ہن کہانی سا تواں ایہو ضرور سکھندا ہویا کہ جے کرے اساں جا عیسیٰ مسیح اساں کے پینجے گناہوں جی معافی ڈیندو آ ایئیں اساں با ایک با کے معاف کرے چھڈیو آؤں امید کندی آں کہ تواں کے ایہ کہانی بے حد پسند آئی ہوندی ہانے اواں اکڑو گیت بدھندے
پیارو آ سکھا پیارو آ یسو نام अज दुनिया में तमाम घणा माण्हू रूहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में खुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं खु़शख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिरु करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाइन, तव्हां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते बि ॿुधी सघो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हींअर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
ख़ुदावंद यीसु मसीह जे नाले में अवां सभिनी खे सलाम क़बूल थिए। साइमीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। मोहतरम साइमीन, अॼु असां जेकी ॻाल्हि बाइबल मुक़दस मां सिखंदासूं उहे इहो आहे त रास्तबाज़नि जो ग्रोह। साइमीन, असां मुकाशफा जी किताब जेकी बाइबल मुक़दस जी आख़िरी किताब आहे ऐं जंहिंखे नबूअत जी किताब बि चवंदा आहियूं, ऐं हिन जो लखारी यूहन्ना रसूल आहे। हिन किताब जे 7 बाब में वाज़ा तौर ते इन ॻाल्हि खे पढ़ण वारा थींदा आहियूं त जिन्हनि ते ख़ुदा जो मलाइक ख़ुदा जी मोर हणे थो उहे माण्हू ख़ुदा जा माण्हू हूंदा आहिनि, ऐं उहे माण्हू मुसीबतनि सां तकलीफ़ुनि सां निजात पाईंदा आहिनि ऐं ख़ुदावंद पंहिंजे ख़ुदा सां गॾु अबदी बादशाही कंदा आहिनि। साइमी, काशफा जी किताब जे 7 बाब में इहो पढ़ंदा आहियूं त यूहन्ना रसूल ॿाहिरि रोया ॾिसंदो आहे। पहिरीं ही रोया में उहे इहो ॾिसंदो आहे त इसराईल जे 1,44,000 महननि ते ख़ुदा जो मलाइक ख़ुदा जी मोर हणंदो आहे। ख़ुदा जे महननि जे मथे ते ख़ुदा जी मोर हणी वेंदी आहे ऐं इहा माण्हू ख़ुदा जे तख़्त जे साम्हूं उन जी इबादत कंदा आहिनि, उन जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾींदा आहिनि। साइमीन, आऊं अव्हां खे हिते इहो ॻाल्हि बि ॿुधाइण चाहियां थो त ख़ुदा जे महननि जे मथे ते मोहर को जिस्मानी निशान न हूंदो आहे। हिन मोहर जो तालुक़ इन निशान जो तालुक़ जिस्मानियत सां यानी जिस्मानीअ तौर ते यानी ज़ाहिरीअ तौर ते न हूंदो आहे, बल्कि इन जो तालुक़ रुहानियत सां आहे। इहो रुहानी निशान आहे। मथे ते मोर हणियो वञनि इन जो मतिलबु आहे त ख़ुदा ई दिलनि ऐं ख़्यालनि खे जांचण वारो ख़ुदा आहे। उहे ज़हनी ऐं बातनी सचाईअ खे जाने थो। उहे जाने थो त असांजे दिलनि ऐं दिमाग़नि में छा आहे। साइमिन, मोहर सां जेकी मुराद आहे उहे इहो आहे त ख़ुदा जाने थो त केर हुन जा आहिनि। ख़ुदा पंहिंजे माननि खे सम्झाणींदो आहे ऐं उन्हनि ते रुअल कुद्दस जे वसीले सां मोहर कंदो आहे ऐं जेका ख़ुदा जे हुकमनि ते हलनि था, यसु मसीह जी शाहिदी ॾियनि था, इन्हनि ते रुअल कुद्दस जे ज़रिए सां मोहर थींदी आहे त हू माण्हू ख़ुदा जा वफ़ादार माण्हू आहिनि। ऐं ख़ुदा जो कलाम असांखे इहो ॿुधाए थो त मुश्किल हालात में बि उहे माण्हू ख़ुदा सां वफ़ादारी ॾेखारींदा आहिनि, ख़ुदा सां वफ़ादार रहंदा आहिनि। उहे ख़ुदा जे हुकमनि खे न वसारींदा आहिनि, उहे ख़ुदा जे हुकमनि खे न छॾींदा आहिनि, बल्कि उहे ख़ुदा जे हुकमनि ते अमल कंदा आहिनि। उहे ख़ुदा सां वफ़ादार रहंदा आहिनि। ऐं पोइ साइमीन, यादि रखजो त 1,44,000 जो अदद हिकु अलामती अदद आहे। इहो अंग इन ॻाल्हि जी नुमाइंदगी करे थो, इन ॻाल्हि खे ज़ाहिरु करे थो त इसराईल जे 12 कबीलनि मां उन्हनि महननि ख़ुदा सां वफ़ादारी ॾेखारी आहे ऐं ख़ुदावन ख़ुदा इन्हनि खे पंहिंजी बादशाही में खणे वेंदो। ऐं साइमीन, इहो ख़ुशख़बरीअ जो पैगाम न रुगो इसराईल जे लाइ आहे, न रुगो यहूदीअ जे लाइ आहे, बल्कि असां ॾिसंदा आहियूं त ॿई रोया में यूहन्ना रसूल जेकी ॾिठी उन में असां ॾिसंदा आहियूं त ख़ुशख़बरीअ जो पैगाम, सचाईअ जो पैगाम उन्हनि माण्हुनि जे लाइ बि आहे जिन्हनि जो तालुक़ गैर क़ौम सां आहे। गैर क़ौमनि मां बि ख़ुदा जा माण्हू ख़ुदा जी बादशाही में वेंदा। इन लाइ साइमीन, असां सभिनी जे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि इहो आहे, ख़ुशख़बरीअ जो पैगाम इहो आहे ज़िंदा अमीद जो पैगाम इहो आहे त हा असांजो तालुक कंहिं बि क़ौम सां हुजे, कंहिं बि क़बीले सां हुजे, कंहिं बि रंगो नसल सां हुजे, असां केर बि हुजूं, असांजो को बि फ़िरको हुजे, जेकॾहिं असां ख़ुदा सां डिॼंदा आहियूं, उन जे हुकमनि ते हलंदा आहियूं, त पोइ यकीन असां ख़ुदा जा महानू थींदासूं। ऐं बई रोया में ख़ुदावन जो महानू योहन्ना रसूल इन ॻाल्हि खे ॾिसंदो आहे। मुकाशवा जी किताब जे सतें बाब जी नवी आयत में लिखियल आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ मूंखे हिकु वॾो मेड़ नज़र आयो, जेको हर क़ौम, क़बीले, उमत ऐं हर ॿोलीअ मां हो, ऐं जिन्हनि खे को बि शुमार करे न थी सघियो। उहे पाक साफ़ पहरन पायो, खजी जूं तारियूं मथनि में खणियो, ऐं हुन ताख़्त ऐं घिटीअ जे अॻियां बीठा हुआ। पा कलाम जे पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। साइमीन, हिते योहन्ना रसूल रोया में हिकु वॾे मेड़ खे ॾिसंदो आहे। हक़ीक़त में इहो वॾो मेड़ हिकिड़ो रास्तबाज़नि जो ग्रोह हो, ऐं इहा रास्तबाज़नि जो ग्रोह, रास्तबाज़नि जी जमात हिन दुनिया जी क़ौमनि सां, क़बीलनि सां, उमतनि सां, हर हिकु ज़बान सां वरतल माननि जी हुई। साइमीन, इहा जेकी रास्तबाज़नि जी जमात आहे, असां ॾिसंदा आहियूं त हिन में हर नसल जो, हर क़बीले जो, हर क़ौम जो, हर उमत जो माण्हू शामिल हो। कॾहिं कॾहिं असां इहो सुवाल कंदा आहियूं त छा रुगो असां ई ख़ुदा जी बादशाही में वेंदासूं, ऐं कॾहिं कॾहिं ॿिया माण्हू बि इहा ई सोचंदा आहिनि त रुगो असांजे मज़हब जा माण्हू, असांजे फिरके जा माण्हू, असांजी नसल जा माण्हू ख़ुदा जी बादशाही में वेंदा। जॾहिं त साइमीन, ख़ुदा जो कलाम असांखे ॿुधाए थो त ख़ुदा कंहिं जो तरफ़दार न आहे, बल्कि हर क़ौम मां, उमत मां, हर क़बीले मां जेको उन सां डिॼंदो आहे, जेको बदीअ सां परे रहंदो आहे ऐं रास्तबाज़ीअ जी राह ते हलंदड़ आहे, उहे ख़ुदा खे पसंदि आहे। ऐं साइमीन, जेकॾहिं असां ईमाल जी किताब जे ॾहें बाब जी 34 ऐं 35 आयत पढ़ूं त हिते पतरस रसूल इन ॻाल्हि जी मनादी करे थो, उहे इन ॻाल्हि जी शाहिदी ॾे थो, उहे इहो चवे थो त पोइ पतरस हीअं चवणु लॻो त हाणे मूंखे पक आहे त ख़ुदा सभिनी खां हिकु जहिड़ो हले थो, पर सभु कंहिं क़ौम मां जेको बि ख़ुदा खां डिॼे थो ऐं नेकी करे थो सो वट्स क़बूल पवे थो। पा कलाम जे पढ़नि ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। समीन, ख़ुदानि जो महानू पतरस रसूल इहो ॻाल्हि उन वक़्तु चवे थो जॾहिं हुन पंहिंजी अखियुनि सां इहो ॾिठो त गैर क़ौम जे महननि ते बि ख़ुदा जो रूह कम करे थो। गैर क़ौमनि में बि माण्हू सचाईअ जे पासे अची रहिया हुआ ऐं ख़ुदा इन्हनि खे पंहिंजी रूह सां मामूर कयो हो। तॾहिं हुन हिन ॻाल्हि खे ॼाणियो ऐं हिन ॻाल्हि जी शाहिदी ॾिनी। साइमीन, पतरस रसूल पाण ही ॾिठो त कर्नेलियस जेको गैर क़ौम सां हो, जॾहिं हुन ख़ुदा जे कलाम खे ॿुधो त ख़ुदा जो रूह हुन ते नाज़िल थियो ऐं उहे रूअल कुद्दस सां भरिजी वियो। साइमीन, कर्नेलियस जेको गैर क़ौम सां तालुक़ रखंदड़ हो, उन ते रूअल कुद्दस इन मक़सद जे लाइ नाज़िल थियो जंहिं जे लाइ हुन पेंतिकोस जे ॾींहुं ईमानदारनि खे गॾु कयो। साइमीन, ॿुधाइण जो मक़सद इहो आहे त हर हिकु क़ौम, क़बीले, हर हिकु ज़बान सां उहे माण्हू जिन्हनि पंहिंजी ज़िंदगी रास्तबाज़ीअ सां गुज़ारी हूंदी, जिन्हनि पंहिंजे पाण खे गुनाह खां परे रखियो हूंदो, जिन्हनि ख़ुदानि जो डपु, ख़ौफ़ पंहिंजे दिलनि में रखियो हूंदो ऐं बदीअ सां नफ़रत कई हूंदी, इंसानियत सां मुहबत कई हूंदी, उहे माण्हू ख़ुदा जी बादशाही में दाख़िल थींदा। साइमीन, ख़ुदा जी बादशाही में रुगा ख़ुदा जा माण्हू वेंदा, उहे माण्हू वेंदा जिन्हनि खे ख़ुदा वठे वेंदो, न त असांजी मर्ज़ी सां, न त को पंहिंजी मर्ज़ीअ सां ख़ुदा जी बादशाही में दाख़िल थी सघंदो। साइमीन, असांजी मर्ज़ीअ सां को माण्हू आसमानी बादशाही में न घिड़े सघंदो ऐं ना ई असां खे पंहिंजी मर्ज़ीअ सां ख़ुदा जी बादशाही में वंजन सां रोके सघे थो। इहो अख़्तियार कंहिं इंसान वटि न आहे, बल्कि इहो अख़्तियार ख़ुदा वटि आहे, असांजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसूल मसीह वटि आहे। ऐं ख़ुदा ई ॼाणे थो त कहिड़ा माण्हू आहिनि जेका रास्तबाज़ आहिनि ऐं उन्हनि खे ख़ुदा पान पंहिंजे माननि खे पंहिंजी बादशाही में खणे वेंदो। सामिन यहूदी ऐं गैर यहूदी, इसराइल जा माण्हू ऐं गैर क़ौम जा माण्हू, मन हर हिकु क़ौम जा माण्हू, हर हिकु उमत जा माण्हू, हर कबीले जा माण्हू, हर रंगो नसल जा माण्हू जिन्हनि ख़ुदा जे हुकमनि खे मंझियो हूंदो ऐं ख़ुदा जी निजात ते यकीन कयो हूंदो, उहे माण्हू ख़ुदा जी बादशाही में वेंदा। ऐं पोए असां बाइबल मुक़दस मां बि इन ॻाल्हि खे पढ़ंदा आहियूं। ख़ुदावन जे कलाम में लिखियल आहे त जॾहिं आसमान ते मलाइक ख़ुदावन जी हमदो सनाह करे रहिया हूंदा ऐं रातबाज़ माण्हू बख़ुदा जी हमदो सनाह करे रहिया हूंदा, ऐं तॾहिं हर हिकु क़ौम इन ॻाल्हि खे ॼाणंदी त ख़ुदा पान पंहिंजे माननि जी हिफ़ाज़त कंदो आहे, निगबानी कंदो आहे, ऐं इन्हनि खे पान आबे हयात जे चश्मनि वटि खणे वेंदो आहे, ऐं ख़ुदावंद ख़ुदा उन्हनि जी अखनि जा आंसू पान साफ़ करे थो। त साइमीन, इहो वादो इन्हनि यादनि खे ख़तमु करे छॾंदो, ख़तमु करण जे पासे इशारो करे थो, जेकी असांजे लाइ अदासीअ जो, ग़मीअ जो, दुख जो ऐं अफ़सोस जा बाइस थींदियूं आहिनि। साइमीन, आसमान ते को दुख न हूंदो, आसमान ते को तकलीफ़ न हूंदी, आसमान ते को ग़म न हूंदो, आसमान ते रुगो ख़ुदा जी हमदो सना हूंदी, उन जे नाले खे इज़तो जलाल ॾिनो वेंदो, ऐं ख़ुदा जा माण्हू ख़ुदा सां गॾु उन बादशाही में घुमंदा फिरंदा ऐं ख़ुदा सां गॾु रहंदा ऐं उन सां गॾु अब्दुल आबाद यानी हमेशह जी बादशाही कंदा, ऐं ख़ुदा पंहिंजे माननि खे आबे हयात जे चश्मनि वटि वठे वेंदो। साइमीन, इहो कहिड़ो ख़ूबसूरत मंज़र हूंदो, कहिड़ो ख़ूबसूरत नज़ारो हूंदो, शायदि असां इन जा तसवर बि नथा करे सघूं, पर अहिड़ो तजुर्बो असांखे हुते ई मिलंदो। केतिरी ख़ुशीअ जी ॻाल्हि हूंदी त असांजो ख़ालिक असां सां गॾु रहंदो, जंहिं पंहिंजे हथनि सां असांखे ख़लक कयो आहे, जंहिं असांखे ठाहियो आहे, जंहिं असांखे हिन दुनिया में रखियो आहे, ऐं जेको असांजो संभालंदड़ आहे ऐं असांखे पंहिंजी राह ते खणे वेंदो आहे, जंहिंजी ख़ातिर असां दुख सहंदा आहियूं, जंहिंजी असां हमदो सनाह कंदा आहियूं, असां रूबरू उन खे ॾिसी सघंदासूं, उन सां गॾु रही सघंदासूं, ऐं उन जे रूबरू उन जी इबादत करे सघंदासूं, उन जी हमदो सताइश करे सघंदासूं, उन खां ॻाल्हि ॿोल करे सघंदासूं। साइमीन, यकीन रखजो, अव्हां बि मुंहिंजी तरह इहो तजुर्बो करण चाहियो था त असांखे बि ख़ुदा जी बादशाही में वञणो पवंदो, जीअं त असां बि ख़ुदा सां गॾु अब्दुल आबाद बादशाही करे सघूं। त पोइ अचो साइमीन, असां पंहिंजे ॾोहनि सां, पंहिंजे गुनाहनि सां तौबा कयूं ऐं ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुदा जे कलाम खे जा ॾियूं ऐं ख़ुदा जे पासे रागिब थियूं, उन जे घस ते हलूं, उन जे पासे मतवजा थियूं, उन जी कुर्बत में रहूं, उन खे पंहिंजो पान ॾेई छॾियूं, पंहिंजी ज़िंदगियूं उन जे सपुर्द करे छॾियूं ऐं असांजी ज़िंदगीअ खां उन जे नाले खे इज़त ऐं जलाल मिले, ऐं ख़ुदावंद ख़ुदा असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिरु थिए ऐं असां उन जे हज़ूर पसंदीदा माण्हू थी वञूं, मुबारक थी वञूं, त पोइ असां उन जी बादशाही में वञे सघंदासूं। ख़ुदावंद अॼोके कलाम जे वसीले सां पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे। अचो त साइमीन दवा कयूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तू जेको शाह अज़ीम आहीं, तू जेको हिन काइनात जो ख़ालिको मालिक आहीं, तू जेको रहीमो करीम ख़ुदावंद आहीं, तूं जेको हर कंहिं ते रहम कंदो आहीं, आऊं तुंहिंजो थोरायतो आहियां। हिन वक़्तु आऊं बि तोखा मिनत थो कयां त तूं अॼु असां ते बि रहम कर ऐं अॼु जे कलाम जे वसीले सां असांजे सोचनि खे, ख़्यालनि खे बदिले छॾ, असांजे घसनि खे बदिले छॾ, जीअं असां तुंहिंजे पासे मुतवजा थियूं, असां तूं सां वफ़ादार रहूं ऐं तुंहिंजे हुकमनि ते अमल करण वारा थियूं, जीअं त असां बि हमेशह जी ज़िंदगीअ में दाख़िल थी सघूं ऐं तुंहिंजे रूबरू तुंहिंजी इबादत करे सघूं। आसमानी ख़ुदावंद, ऐं मिनत थो कयां कि जंहिं जंहिं माण्हू बि अॼोको कलाम ॿुधियो आहे, तूं उन्हनि जी ज़िंदगियूं तब्दील करे छॾ, ऐं जेकॾहिं उन्हनि में या उन्हनि जे ख़ानदाननि में को मुसीबत में आहे, परेशानी में आहे, दुख में आहे, त तूं उन जी उहा दुख, तकलीफ़, परेशानी दूर करे छॾ, छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इन लाइ इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसु अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोज़ानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया जे लाइ उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी बी जबान में पेश हों। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी, बाइबल मुकदस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुधो। ये रेडियो ताजी फिकर कंदो आ। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों, असा चाहिंदा आहियूं के प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां खे खत जरूर लिखो आई प्रोग्राम जे बारे बीएन के बुधायो। खत लिखण जे लाइ असां जो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर पाकिस्तान। पतो एक चक्कर वरी नोट करी वठो। इंचार्ज प्रोग्राम उम्मीद जो सड, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर पाकिस्तान। साइमीन, तमा असा जे प्रोग्राम इंटरनेट तब बुधी सगो था। असा जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेजबान आबिश शमीम के इजाजत दिंदा। अला निगेबान।